नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन झायेद अल नाहयान हांचे कडेन दूरध्वनीवेल्यान संवाद साधलो. प्रधानमंत्री कार्यालयान दिल्ल्या निवेदनांत म्हळां की दोनूय फुडाऱ्यांनी भारत आनी युएई मदल्या द्विपक्षीय व्यापक धोरणात्मक भागीदारी अदीक घट करपाक परस्पर वचनबद्धतेची पुष्टी केली. तांणी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांमदीं जाल्ल्या उल्लेखनीय प्रगतीचें सकारात्मक मुल्यांकन केलें आनी दोनूय देशांच्या जनतेच्या सामायीक हिता खातीर सहकार्य अदीक विकसीत आनी सखोल करपाचेर भर दिला. ह्या कॉलावेळार युएईच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ प्रधानमंत्री म्हूण काम करपी मोदींचे अभिनंदन केले आनी देशाच्या सेवेत तांकां यश मेळूं अशी शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज शहीद उधम सिंग हांकां तांच्या शहीद दिसा निमतान श्रद्धांजली ओपली. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी म्हणले की शहीद उधम सिंग हे भारताचे अमर सुपुत्र आशिल्ले. प्रधानमंत्र्यांनी म्हळें की तांची देशभक्ती आनी शौर्य देशातल्या लोकां खातीर सदांच प्रेरणास्रोत उरतले. आज मोदी मंत्रिमंडळाच्या बसकेंत म्हत्वाचे स निर्णय जाले. कृषी संपदा हे येवजणे विशीं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की
साइंटिफिक तरीके अपनाने से किसानों की इनकम में सुधार आता है. इसीलिए जरूरी है कि इंटरनेशनल स्टैंडर्ड्स पे एक्सपोर्ट्स को बढ़ावा देने के लिए फूड टेस्टिंग लैब्स की स्थापना की जाए. तो आज के फैसले में ओवरऑल आउटले बढ़ाया गया टू 6520 करोड़ रुपीस और उसमें से 1000 करोड़ स्पेसिफिकली रखा गया 50 इरेडिएशन यूनिट्स एंड 100 फूड टेस्टिंग लैब्स के लिए.
राष्ट्रसेविका समितीची आदली प्रमुख संचालिका प्रमिला मेढे हांकां आज सकाळीं नागपुरांत मरण आयले. फाल्यां सकाळीं नागपुरांत तांचेर निमाणे संस्कार जातले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ मोहन भागवत हांणी नागपुरांतल्या देवी अहिल्या मंदिरांत तांकां श्रद्धांजली ओपली आनी तांच्या मरणा बद्दल शोक व्यक्त केलो. माध्यमा कडेन उलयतना डॉ भागवत हांणी म्हळें की प्रमिला मेढे हांणी ईशान्येकडच्या कठीण परिस्थितीतूय समिती खातीर अथक परिश्रम घेतल्यात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनी केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टांत शोक व्यक्त केला. प्रमिला मेढे हांणी 1975 ते 2003 मेरेन राष्ट्रसेविका समितीच्यो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हूण काम केले. 127 वर्सां उपरांत बुद्धाकडे संबंधित वस्ती सोतेबीज लिलाव गृह बुद्धांच्या अवशेषाकडे संबंधित मानलेल्या पवित्र वस्तींचो संच भारताक परत केला. मुंबईतल्या समूह गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपान ह्यो वस्ती विकत घेतल्यात अशें सोतेबीजान म्हणला. 2 महिन्याच्या वाटाघाटी उपरांत परतफेड सुलभ करपाक आनंद जाला. हे अवशेष आतां भारतांत कायमस्वरुपी भौशीक प्रदर्शना खातीर दवरतले अशें लिलाव गृहान म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बुधवारा परतफेडीची घोषणा केली आनी ताका अभिमानाचो आनी आनंदाचो खीण आनी देशाच्या सांस्कृतीक दायजाचो विजय म्हणला. केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयन दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याक लाचखोरीच्या आरोपाखाला अटक केल्या. सीबीआयन एका निवेदनात म्हणला की आरोपी डीडीए अधिकाऱ्यान कागाळ काराकडच्यान ताच्या दुकानाच्या फ्री होल्ड खातीर अर्ज प्रक्रिया करपाक 50,000 रुपयांची लाच मागिल्ली. एजन्सीन म्हळां की तांणी अधिकाऱ्याक 50,000 रुपयांची मागणी करताना आनी कागाळदाराकडच्यान 20,000 रुपयांची लाच स्विकारतना धरिल्लो. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आनी मेघालयात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. हवामान खात्यान फुडले 6 ते 7 दीस ईशान्य भारताचेर व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. मजगती आयज राजस्थानात दडकांनी पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान ऑरेंज अलर्टूय जारी केला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामानी हांणी सांगले की फुडल्या कांय दिसांनी ईशान्य वाठारात पावस चड खर जावपाची शक्यताय आसा, जाल्यार फाल्यां सावन राजस्थान आनी मध्य प्रदेशांत पावस खूब उणो जातलो.
Very evidential continuing mainly over Rajasthan and we have issued orange color warning for Rajasthan mainly. The heavy rainfall activity will continue over western Himalayan region on today and also next 3 days. Heavy rainfall will continue over eastern India. In Delhi NCR, the light rainfall will continue actually, light to moderate and then reduce from tomorrow onwards.
21 सप्टेंबर सावन सुरू जावपी ऑस्ट्रेलियाच्या मल्टी फॉर्मॅट भोंवडेर भारतीय 19 वर्सां सकयल्या पंगडाचे फुडारपण आयुष म्हात्रे करतले. भारत ऑस्ट्रेलियान 19 वर्सां सकयल्या पंगडा आड 3 एका दिसांचे आनी 2-4 दिसांचे मॅची खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.